गेल्या हजार वर्षात आरमार निर्माण करणारे शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे. चाचेगिरी करणाऱ्या अरबी, फिरंगी, हफी दर्यावर्दींना मराठी आरमारानं जरब बसवली. खांदेरीच्या सागरी युद्धात तर इंग्रजांचाही पराभव केला. दर्या सारंग, दौलत खान, मायनाक भंडारी हे स्वराज्याचं आरमार सांभाळत. कोळी आणि भंडारी जवानांचं 5,000 आरमारी सैन्य होतं. 160 जहाजं आणि इतर असंख्य जातींच्या नौका स्वराज्याच्या सरहद्दीच्या रक्षणार्थ समुद्रामध्ये सज्ज होत्या. नव्या लढाऊ नौका बांधण्यासाठी विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी गोद्या बांधलेल्या होत्या. सिंधुदुर्ग हे तर एक अप्रतिम सागरी शिल्पच. शिस उकळून त्याच्या रसात पायाचे चिरे बसवलेले अभेद्य आणि अवघड दुर्ग. गड किल्ल्यांबरोबरच आरमाराला सुसज्ज ठेवून महाराजांनी सरहद्दीवरच्या प्रजेला परकीय शक्तींच्या आक्रमणापासून अभय दिलेलं होतं.